आपल्याकडे नाही म्हणलं तरी इंडस्ट्रीमध्ये टाइपकास्ट केलं जातं. मला काही प्रमाणामध्ये टाइपकास्ट केलं गेलंय असं मला वाटतं. जॉनर वगैरे असं काही असतं असं मला वाटत नाही ऍक्टर्ससाठी. ऍक्टर्सना सगळं एक्सप्लोअर करायचं असतं. खूप हावरट असतो आम्ही आणि त्यामुळे असं वाटत असतं की हे पण पाहिजे ते पण पाहिजे सगळं करायचंय. म्हणजे मला कायम असं वाटत आलं आहे की त्या 50 ऍक्ट्रेसेस जशा दिसतात जशा वागतात तसं आपण नाही वागायचं. आपण आपली आपली काहीतरी ओरिजिनॅलिटी ठेवायची. त्या फिल्म्स कशा म्हणजे आता हिट झाली पाहिजे फिल्म, ती लाखो लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा माझ्या रील्सना किती मिलियन हे व्ह्यूज येतात ह्याची कधी पर्वाच नाही करत. आय डोंट केअर. सगळं आपल्या आजूबाजूला जे चाललंय ते सगळं तेलुगू भाषेत चाललेलं असतं त्यामुळे काहीच काहीच कळत नाही. अनेकदा ब्लँक फेसनी तुम्ही असे उभे असता आणि नंतर कळतं की ते लोक म्हणतात की एकदा आपण रिहर्सल करूया. मला आज विचारलं तर माझी प्रायोरिटी माझी मुलगी अरिमा असं मला आत्ताच्या स्टेजला असं वाटतं. त्यामुळे मी जेव्हा काम करून येते तेव्हा माझी प्रायोरिटी फक्त आणि फक्त माझी मुलगी असते, दुसरं काहीही नसतं.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जी माझ्यासमोर मुलगी बसलेली आहे ती शी सो हॅपी दॅट आय कॉल्ड हर मुलगी. तिला मी खूप वर्षांपासून ओळखते आणि शी इज ऑल्सो वर्क विथ मी आणि आमची खूप छान मैत्री झाली आहे. काइंड ऑफ समविचारी आम्ही आहोत असं मला म्हणायला आवडेल इथे. सो लेट्स वेलकम सगळ्यांची लाडकी आई देविका दफ्तरदार, म्हणजे तिची बहीण आता कॉमन आई झालेली आहे रेणुका, राईट? पण नाळमुळे सगळ्यांशी तिची नाळ जुळलेली आहे. That Devika दफ्तरदार. हाय देविका.
हाय रीमा. थँक्यू सो मच पहिल्यांदा एका आईला मुलगी म्हणल्याबद्दल. मला अशा गुदगुल्या झाल्या तुझ्या एक मुलगी समोर आली आहे म्हणल्या. पण मला ही इमेज आवडते आईची सध्याची माझी आणि आय एम हॅपी की तशा इमेज मध्ये मी असतो अशी इथे बोलते.
सध्या काय चाललंय तुझं?
सध्या खरं म्हणजे आता एक फिल्म रिलीज होतीये माझी जी हिंदी फिल्म आहे आणि अनलॉक जिंदगी त्या फिल्मचं नाव आहे. आणि कोविड काळामध्ये ज्या सगळ्यातनं आपण गेलो तर त्या काळाने आपल्या सगळ्यांना खूप शिकवलं. या विषयावरती संपूर्ण फिल्म आहे त्यामुळे कुणालाही आयडेंटिफाय होईल आणि कुणालाही मजा येईल अशी एंटरटेनिंग आणि शिवाय एक चांगला थॉट घेऊन येणारी अशी ही फिल्म आहे. तर ती रिलीज होईल आता आणि नुकतंच आम्ही नाळाचं शूटिंग पूर्ण केलं. नाळाचा आता सेकंड पार्ट येतो त्यामुळे नुकतंच ते शूट आता पूर्ण झालंय.
वंडरफुल वंडरफुल. पण मला सांग की तू इतके वेगवेगळे फॉर्मॅट्स अक्रॉस फॉर्मॅट्स तू काम करतेस, अक्रॉस लँग्वेजेस तू काम करतेस, राईट? पण दरवेळेला तुझे विषय असे थोडेसे सिरियस आणि असेच असतात. मग तुझा म्हणजे विचार काय आहे नेमका याच्या मागे की असे सिरियस रोल्स करायचे?
खरं सांगायचं तर कदाचित आपल्याकडे नाही म्हणलं तरी इंडस्ट्रीमध्ये टाइपकास्ट केलं जातं. म्हणजे आय एम ऑल्सो वेटिंग टू कम आउट ऑफ दॅट टाइप कास्टिंग. पण मला काही प्रमाणामध्ये टाइपकास्ट केलं गेलंय असं मला वाटतं. त्यामुळे सिरियस रोल्स कुठेतरी काहीतरी गंभीर विषय घ्यायचे आणि त्याच्यामधले आईचे कॅरेक्टर्स किंवा त्याच्यामधले थोडेसे ट्रॅजिक कॅरेक्टर्स हे माझ्या वाट्याला येतात अनफॉर्च्युनेटली. आणि तसे ते आत्तापर्यंत आले, त्याच्या मागे विचार वगैरे काही नाहीये. मी अशा रोलची खूप वाट बघती आहे की जो रोल मला ह्याच्यातून या टाइपकास्टिंग बाहेर काढेल.
ओके. पण मग मला सांग की तुझं वैयक्तिक काय मत आहे की तुझा जॉनर काय आहे किंवा तू समर्थपणे कोणता जॉनर तुला करायला आवडेल जर ह्या टाइपकास्ट मधून बाहेर पडायचं असेल तर?
खरं सांगायचं तर जॉनर वगैरे असं काही असतं असं मला वाटत नाही ऍक्टर्ससाठी. ऍक्टर्सना सगळं एक्सप्लोअर करायचं असतं. खूप हावरट असतो आम्ही आणि त्यामुळे असं वाटत असतं की हे पण पाहिजे ते पण पाहिजे सगळं करायचंय. तर तसं मला करायची इच्छा आहे. पण कम्फर्टेबल कशात आहे असं जर विचारलंस तर अर्थातच आत्तापर्यंत सिरियस आणि रिअलिस्टिक आणि कुठेतरी गंभीर स्वरूपाच्या भूमिका वाट्याला जास्त आल्या आणि त्यामुळे त्याच्यावर आता थोडासा एक काय म्हणतात त्याला कम्फर्ट झोन तिथे आलेला आहे मला.
बरोबर.
कदाचित कॉमेडी किंवा असं काही जर मी करायला गेले तर तिथे मी तितकी कम्फर्टेबल असेन का नाही हे मलाही आत्ता माहिती नाहीये. बट आय वॉन्ट टू एक्सप्लोअर इट असं ह्याच्यामध्ये आहे.
पण तुला आठवत असेल आपण लास्ट टाइम गप्पा मारल्या तेव्हा रेणुकाताई पण हेच म्हणाली होती की मला कॉमेडी येईल का नाही हे माहिती नाही. बट शी रुल्ड इट लाईक हाऊ,
राईट?
राईट. सो प्रॉबेबली तुला थोडे एफर्ट्स लागतील जस्ट टू गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन.
पण
मला एकंदर तुझा सेन्स ऑफ ह्युमर बघता मला वाटतं की तू मस्त करू शकतो.
आय होप. आणि मला करायची इच्छा आहे आता वेगळं.
ओके. सो ऑल ऑफ यू आउट देअर देविका इज ओपन टू कॉमेडी ऑल्सो. ओके. पण मला सांग, तू आता शॉर्ट फिल्म केलीस म्हणे, तर तू वेळ कसा काढतेस ग स्टुडंट फिल्म मेकर्स बरोबर काम करायला?
खरं म्हणजे अगं वेळ असतो आमच्याकडे भरपूर, कारण एक तर माझ्याकडे असतो ह्याचं कारण मी फार चुझी आहे कामाच्या बाबतीमध्ये. मी खूप प्रोजेक्ट्स नाकारते कधी कधी. मी खूप प्रोजेक्ट्स नाकारते ह्याचं मलाच प्रेशर आणि टेन्शन येतं, कारण विनाकारण एक अशी इमेज त्यामुळे माझी झाली आहे की ही करेल का नाही असं म्हणून लोक आधीच घाबरतात हा विचारायला मला. तर मी चुझी आहे थोडीशी आणि चांगली कामच घ्यावीत असं मला वाटतं. आणि सुरुवातीला तर अगदी जेव्हा काम नवीन सुरू केलं होतं तेव्हा काही प्रमाणामध्ये कमी चॉईसेस केले, तेव्हा मी सिरियल करून पाहिली, एक डेली सोप करून पाहिला, मग ऍड फिल्म्स करून पाहिल्या की आपल्याला यातलं कुठलं आवडते आणि नेमकं ते जग सगळं काय आहे ते बघावं. पण आता अशा स्टेजला आली आहे की जिथे मला केवळ फेमसाठी किंवा केवळ पैशासाठी काम करावं असं वाटत नाही. मला आता असं वाटतं की ज्या कामामध्ये मला मजा येईल, ज्या दिग्दर्शकांबरोबर मला काम करायला मजा येईल, त्यांच्याबरोबर काम करावं. आणि म्हणून हा मधला स्पेअर वेळ माझ्याकडे असतो, ज्या वेळामध्ये मी माझ्या स्वतःच्या काही डान्स प्रॅक्टिसेस करते, ज्या वेळामध्ये मी काही नाही तर माझ्या मुलीसाठी वेळ बाजूला काढते, असा स्पेअर वेळ मी माझ्यासाठी ठेवते आणि काढते. तो खूप नाटकं बघते, सिनेमे बघतो आम्ही एकत्र, मी आणि माझा नवरा, तर हा स्पेअर वेळ असतो. आणि मी आत्ता जी शॉर्ट फिल्म केली ती फिल्म इन्स्टिट्यूटच्या एका स्टुडंटची फिल्म आहे.
ओके.
तर मला असं वाटतं की तिथे काम जाऊन करणं हा एक वेगळा अनुभव असतो, कारण ते तसे प्रोफेशनली काम करतात असं नाही, ते स्वतः शिकाऊ असतात आणि आपल्याला तिथे शिकायला चान्स मिळतो. म्हणजे अनेकदा प्रोफेशनल सेटअप्स मध्ये कुठेतरी प्रेशर असतं की आता ही फीचर फिल्म मी करते या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर, तर मला काही प्रमाणामध्ये तिथे हे प्रेशर असतं की मला माझं बेस्ट द्यायलाच पाहिजे. आत्ता इथे थोडं जरी मी आत्ता वाट वेगळी केली किंवा थोडं जरी काही ट्रायल्स केल्या आणि त्या फसल्या ह्याची भीती असते मला, कारण ती फिल्म पुढे जाऊन रिलीज होणार असते, ती फिल्म पुढे जाऊन लोक चालणार का नाही इथपर्यंत त्याचे कॅल्क्युलेशन असतात. स्टुडंट्स बरोबर काम करताना तसं नसतं, ते स्वतः एक्सपेरिमेंटेशनला तयार असतात. मला थोडं एक्सप्लोअर करता येतं, मला त्यांच्यावर असं म्हणता येतं की मी जरा हे वेगळं करून बघते, बघा तू आम्हाला आवडतंय का, किंवा काही गणितं माझी जर चुकली तर ती ते अलाव करतात मला, कारण त्याचे काही कमर्शियल पुढे हे नसतात, कॅल्क्युलेशन नसतात त्याचे. त्यामुळे मला स्टुडंट्स फिल्म करायला मध्ये मध्ये आवडतं जर चांगले स्क्रिप्ट असतील तर.
वंडरफुल. पण मला सांग की जेव्हा तू तुझं करिअर सुरू केलंस राईट, तेव्हा सुमित्रा भावेंसारख्या व्यक्ती बरोबर ते सुरू केलंस ऍक्च्युली, आणि युअर पियर्स इन्क्लूड उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर वगैरे, ही सगळी माणसं तुझ्या अवतीभोवती होती. पण मग ही सगळी माणसं अत्यंत एक्सपेरिमेंट सुद्धा करत होती, करतात अजूनही. पण मग ही भीती तुझ्या मनात काय येते की जेव्हा आपण एखाद्या डिरेक्टर बरोबर काम करतोय तेव्हा आपण काही एक्सपेरिमेंट करू नये किंवा कसं करावं, याचं प्रेशर काय येतं? बिकॉज यू हॅव ऑलरेडी वर्क्ड विथ दिग्गज. मग म्हणजे याच्या मागचं काय?
नाही, एक्सपेरिमेंट करावा का नाही हे एवढ्याच साठी प्रेशर येतं, कारण मी म्हणलं तसं त्याचे कमर्शियल्स असतात. लोक जेव्हा मला अप्रोच होतात तेव्हा त्यांची एक अपेक्षा असते की देविका दफ्तरदार म्हणलं की ती कशी दिसेल, ती कसं काम करेल आणि ती कितपत तिची मार्केट व्हॅल्यू, इथपासून सगळ्या अपेक्षा असतात ठरलेल्या. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मग त्यांना सुद्धा, दिग्दर्शकांना सुद्धा वेगळं काही नको असतं. मला अनेक दिग्दर्शकांनी सांगितलं की ते त्या फिल्म मध्ये तू जशी दिसतेस ना तशीच इथे तू आम्हाला हवी आहे, अशी अपेक्षा सुद्धा असते. मी म्हणलं तसं की टाइप कास्टिंगची भीती वाटते मला आणि ते होतच तसं. तर त्यामुळे मग तिथे एक्सपेरिमेंटेशन करता येत नाही. मग मला असं वाटतं की जरा काही वेगळं करणारे आणि जरा काहीतरी थोडे अलाव करणारे एक्सपेरिमेंटेशन यांच्याबरोबर काम करायला मजा येते अशा वेळेला.
करेक्ट करेक्ट. म्हणजे ते प्रेशर, म्हणजे दिस इज सो ट्रू की कोणताही ऍक्टर हा कितीही सक्सेसफुल झाला, कितीही हिट सिनेमाज दिले, तरी ते प्रेशर त्याच्यावरचं कायम असतं.
डेफिनेटली.
आर फील्ड सो इनसिक्युअर. सो आजच्या ज्या मुली ज्या इतक्या तरुण वयात येत आहेत आणि थ्रू यु नो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग किंवा हे याच्यातून त्या ऍक्टिंगकडे येत आहेत, म्हणजे आता वेगवेगळे मार्ग ओपन झालेले आहेत, त्यांना काय सांगशील ग तू?
मला सक्सेस मेंटेन करा, असे प्रयत्न करा असंच सांगावं असं वाटत नाही मुळात. कीप वर्किंग हार्ड ऍज अन ऍक्टर. सक्सेस मिळेल न मिळेल आपल्या हातात नाहीये.
बरोबर.
त्याच्यामध्ये आता सुरुवातीला मला फार असं वाटायचं की तुम्ही तुमचं कर्तृत्व आणि हे सगळं खूप असतं, पण आज कुठेतरी रीमा असं पण वाटतं की कर्तृत्व तर आहेच आहे, तुमचं टॅलेंट तर आहेच आहे, पण नशीब सुद्धा आहे त्याच्यामध्ये. खूप असे कलाकार आहेत नवीन आज गावाकडून येणारे, छोटे छोटे अनेक कलाकार आहेत की ज्यांच्याकडे टॅलेंट आहे पण संधी नाही मिळत आहे त्यांना, तर असे खूप जण आहेत. त्यामुळे सक्सेसच्या गणितांमध्ये पडूच नका, ते आपल्या हातातच नाहीये. आजच्या काळात तर नाहीच आहे, जिथे कॉम्पिटिशन सर्व क्षेत्रात प्रचंड वाढली आहे. सो डोंट वर्क फॉर सक्सेस, डोंट वर्क फॉर मनी. आत्ता पॅशनेटली वर्क फॉर व्हॉट एव्हर इज युअर पॅशन. दिग्दर्शक असेल, ऍक्टर असेल, तुमचं पॅशन फक्त फॉलो करा. सक्सेस येईल ना येईल, तो तुमचा नशिबाचा भाग आहे.
ओके, पण मला हे सांग की आता तू आय थिंक जवळजवळ 18-20 वर्ष तू काम करतेस, राईट? यू हॅव बीन थ्रू अप्स अँड डाऊन्स इन युअर करिअर, एव्हरी पर्सन हॅज. सो हे एवढं प्रेशर असताना, तुम्ही सतत पब्लिक आयमध्ये असताना, तुझ्या बाबतीत मला जे एक भावतं नेहमी मनाला की यू आर युअर सेल्फ. तुला असं हे नसतं की मम्मी असाच लुक माझा हे करते, मम्मी प्रीमियरला चालली, मम्मी अशी ड्रेसअप होते. यू नेवर गेट स्टक इन दॅट. हां, सो हे जे तुझी मेंटल स्ट्रेंथ आहे, कितीही म्हटलं व्यक्ती स्वतःच स्ट्रॉंग असली तरी हे आजूबाजूचे प्रेशर्स हे व्यक्तीवर काम करतच असतात, राईट? सो तू तुझा मेंटल पीस आणि तुझी मेंटल स्ट्रेंथ मेंटेन कशी करतेस?
खरं सांगायचं तर मी माझं कुटुंब हा फार मोठा माझ्या आयुष्यातला भाग आहे. सुमित्रा मावशी बरोबर 4 वर्षाची असल्यापासून काम करते आहे, तिच्या सर्व गोष्टी आयुष्यात बघितल्या आहेत. आणि सुमित्रा मावशी ही अशी पर्सनॅलिटी होती की जिने जगाची कधी पर्वा केली नाही. शी डिड व्हॉट एव्हर शी वॉन्टेड. अगदी तिच्या स्वतःच्या पेहरावापासून ते तिला काय पद्धतीच्या फिल्म्स बनवायच्या आहेत, तिला फिल्म्समध्ये काय मांडायचंय हे सुद्धा ती तिला पाहिजे ते करायची. त्याचे कमर्शियल काय परिणाम असतील, ती फिल्म चालेल का नाही, ती फिल्म कोणाला आवडेल का नाही, ह्याचा तिने कधी परवा केली नाही. आणि काही प्रमाणात तो इन्फ्लुएन्स माझ्यावर आहे, माझ्या बहिणीवर आहे, माझ्या बऱ्याचशा कुटुंबातल्या लोकांवर आहे. तर मला वाटतं तो एक मोठा भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मला कायम असं वाटत आलं आहे की त्या 50 ऍक्ट्रेसेस जशा दिसतात, जशा वागतात, तसं आपण नाही वागायचं. आपण आपली आपली काहीतरी ओरिजिनॅलिटी ठेवायची. अँड ट्रस्ट मी रीमा, मला आज असं वाटतं की ओरिजिनॅलिटीलाच महत्व आहे या जगामध्ये. तुम्ही 100 ऍक्ट्रेसेस जशा राहतात आणि वागतात तशाच तुम्ही राहिलात, तर त्या 100 आहेतच की तुमच्यासाठी.
बरोबर,
तुम्ही ओरिजिनल असाल तरच तुम्हाला काहीतरी तिथे वेगळं स्थान मिळेल आणि काम करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझा मेंटल पीस ह्याच्यातून ठेवते की मी खरंच म्हणलं तसं खूप डेस्परेट नसते काम करायला. चांगलं काम करायला डेस्परेट असते, पण खूप फिल्म्स, खूप पैसे, आणि त्या फिल्म्स कशा म्हणजे आता हिट झाली पाहिजे फिल्म, ती लाखो लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, किंवा माझ्या रील्सना किती मिलियन हे व्ह्यूज येतात, ह्याची कधी पर्वाच नाही करत. आय डोंट केअर. मी जशी आहे तशी मला असायला आवडतं. मला चांगलं काम करायचं एवढंच एक मनामध्ये हे असतं, आणि त्यामुळे कधी त्या चौकटीत स्वतःला घालत नाही आणि त्यामुळे त्याचा त्रासही होत नाही.
सही आहे. म्हणजे ते कासव फिल्म मधला जो फिलॉसॉफी आहे ती तू आत्मसात केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही.
करायचा प्रयत्न करते.
ओके ओके, मला आता बोलायचं तुझ्या पल्याड मधल्या कॅरेक्टर बद्दल. ओके, आता मी ती फिल्म पाहिली, आय लव्ह दॅट ऍज अ फिल्म, पण तुझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत, तुझ्या कॅरेक्टरच्या स्टायलिंगच्या बाबतीत माझ्या काही कम्प्लेंट्स आहेत.
बरं,
ओके. इट वॉज व्हेरी अर्बन फॉर सम रिझन.
अच्छा,
स्पेशली जी शाळेत मुलाला सोडायला जाते आणि ती गुलाबी साडी जी नेसलेली आहे त्याच्यामधली ती बाई ती वाटत नाही.
करेक्ट,
ती परफेक्ट देविकाच वाटते.
अगदी बरोबर,
ते असू दे. हा माझा फीडबॅक झाला, हा तू दिग्दर्शकांपर्यंत पोहोचला. पण मला तुला हे विचारायचंय की ज्या वेळेला तू असे कॅरेक्टर्स करतेस, राईट, किंवा बाधामधलं जे तुझं कॅरेक्टर होतं, ज्या वेळेला तू हे असे कॅरेक्टर्स करतेस, म्हणजे तू पुण्यात लहानाची मोठी झालेली आहेस, तुझा एक्सपोजर जरी सुमित्रा मावशी बरोबर तू काम करत होतीस लहानपणापासून वगैरे, तरीही ज्या वेळेला हे कॅरेक्टर उभं करायचं असतं आणि तेच कॅरेक्टर आहे हे पटवून द्यायचं असतं लोकांना, त्यावेळेला त्याचा खूप वेगळा अभ्यास करावा लागतो. सो तुझी प्रोसेस काय आहे ह्या अभ्यासाची?
कधी कधी खूप अभ्यास करावा लागतो आणि कधी कधी तुमच्या स्पॉन्टेनिटीवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो.
ओके,
मला असं वाटतं की खूप ओव्हर डुईंगनी ऍक्टर्स अनेकदा मेकॅनिकल होतात. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा दिग्दर्शकांबरोबर काम करते तेव्हा तेव्हा नवीन दिग्दर्शकांना सांगते की माझे खूप टेक्स घेऊ नका. किंवा बऱ्याचदा मी स्वतःला हे अलाव करते की या सीन मध्ये मी आता काय करणार आहे मला माहिती नाहीये. कधी कधी अनप्लॅन्ड जाते मी, कधी कधी प्लॅनिंग असतं. म्हणजे आता माझ्या ओरिजिनल कल्चर, ओरिजिनल स्वभावाच्या पेक्षा फार वेगळी जर भूमिका असेल तर मला काही गोष्टी प्लॅन कराव्या लागतात, मला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. आता खेडेगावातल्या फिल्म असतील की त्या आता खूप वर्ष काम केल्यामुळे मला आता त्याच्यामध्ये ई झाली आहे, पण सुरुवातीला ते बसण्यापासून ते बोलण्यापासून भाषेपर्यंत किंवा काही प्रमाणात जीवनामध्ये तुमच्या शरीरामध्ये एक सोफिस्टिकेशन आलेलंच असतं, वागताना बोलताना चालताना सगळ्यात, ते काढावं लागतं कुठेतरी. तर त्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागायचे, खूप एफर्ट्स घ्यायला लागायचे, क्षणाक्षणाला एफर्ट्स घ्यायला. म्हणजे तुझ्याशी असं बोलताना सुद्धा मी मग त्या टोनमध्येच बोलायची खेडेगावातल्या, किंवा वागताना बोलताना शक्य तितकं सोफिस्टिकेशन आपलं शहरी काढायचा प्रयत्न करायची. तर ते सुरुवातीला करायची. पण आता काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं एक्सपेरिमेंटेशन म्हणून त्या सीनमध्ये घुसायचं आणि स्पॉन्टेनियसली स्वतःला जे पाहिजे ते करायचं तिथे, हे खूप करायला लागली मी आता. कारण मला आता त्या सगळ्या मेकॅनिक्सचा सुद्धा कंटाळा आलाय. म्हणजे मी आणि शशांक मध्ये एक फिल्म करू, शशांक शेंडे, आम्ही दोघं एक फिल्म करत होतो आणि सहज बोलता बोलता शशांकने एक शॉट दिला आणि मी त्याला म्हणलं शशांक एक्सप्रेशन छान होतं तुझं आत्ताचं. तर तो चेष्टेने मला म्हणला अगं 135 नंबरचं एक्सप्रेशन होतं. तर असं व्हायला नको असं आता कुठेतरी वाटतंय की आमची एक्सप्रेशन ही साधारण लोक पण म्हणतील हा त्या बाधामधलं तिचं जे एक्सप्रेशन होतं ना तेच पल्याडमधलं या सीन मधलं एक्सप्रेशन आहे असं होऊ नये असं आता वाटायला लागलं एवढ्या फिल्म्स केल्यानंतर. तर म्हणून आता थोडस स्पॉन्टेनिटी यावी आणि काय बोलणार आहे. आता मी तुला आता इंटरव्ह्यूला सुद्धा तुला म्हणलं की मी तुला विचारले की प्रश्न काय आहेत, पण आता मला स्पॉन्टेनिटीला स्वतःच्या थोडस जास्त वाव द्यावासा वाटतो. सरप्राईजेस स्वतःला सुद्धा.
मला सांग की आता जे तू म्हणालीस की बाधामधलं ते जे एक्सप्रेशन आहे ते पाहिजे तसं नको, पण ज्या वेळेला डिरेक्टर्स तुझ्याकडे येतात आणि म्हणतात की तो जो लुक आहे ना तुमचा नाळमधला तसाच्या तसा आपल्याला पाहिजे, तेव्हा राग नाही येत का ग?
कधी कधी येतो थोडासा, पण कधी कधी असं वाटतं की काही प्रमाणामध्ये ते अप्रिसिएशन आहे त्या कॅरेक्टरचं. म्हणजे त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की ठीक आहे बाबा तुम्हाला ती आवडली आहे मी म्हणून मी ते करते. पण ऍक्टर स्वतः काम करत असतो अगं मेंटली. म्हणजे तू कितीही असं जरी सांगितलंस मला, तू दिग्दर्शक आहेस तुला माहितीये हे सगळं, तू कितीही मला सांगितलंस की देविका मला हे हवंय, तरी कधी कधी मी तुझं ऐकत असते, पण कधी कधी तुला न कळत मी तिथे हट्टीपणा करून स्वतःला पाहिजे ते करतच असते. ज्याला तू 3 टेक झाल्यानंतर 4th टेकला बर जाऊ दे असं म्हणत असतेस, तर ते नकळतपणे करतच असतो आम्ही, त्यामुळे नाही राग येत काही.
पण मग अशा वेळेला जर कधी असं झालं की अरे तुला लक्षात येतंय की हे कॅरेक्टर जे मला हे नरेट करतायत हे खूप वेगळं आहे आणि यांना जे माझ्याकडून अपेक्षित आहे ते माझ्या जुन्याच एखाद्या कॅरेक्टर सारखं अपेक्षित आहे, सो हाऊ डू यू कन्वे दॅट टू युअर डिरेक्टर?
बाय डिस्कसिंग एकतर, आणि तरीही नाही ऐकलं दिग्दर्शकांनी तर फायनली इट्स हिज फिल्म, हिज ऑर हर फिल्म, त्यामुळे तुम्हाला दिग्दर्शकावर विश्वास ठेवावा लागतो आणि त्याला जे पाहिजे ते द्यावंच लागतं हे सत्य आहेच आहे. म्हणजे त्यामुळे कधी कधी ह्याचं फ्रस्ट्रेशन येतं की आपण दिग्दर्शक नाही आहोत आपण ऍक्टर आहोत, कारण आपल्याला अनेक गोष्टी सुचत असतात ज्या आपल्याला नाही करतायत, पण ही इज द कॅप्टन ऑफ द शिप आणि त्यामुळे दिग्दर्शक जे डिमांड करतो ते करावंच लागतं. पण काही दिग्दर्शकांबरोबर डायलॉग करून आणि चांगल्या शेअरिंगनी ते बदलता येतं. आता त्यासाठी तो दिग्दर्शक कसा आहे हे खूप अवलंबून असतं. काही काही दिग्दर्शक खूप ओपन एंडेड असतात आणि ते खूप छान गप्पा मारतात, ते तुम्हाला खूप जास्त वाव देतात की मला असं वाटतंय पण तुला ते कॅरेक्टर तुझ्या पद्धतीने जसं करायचंय तसं तू कर. मग या लोकांबरोबर काम करायला जास्त मजा येते अशा दिग्दर्शकांना.
पर्सनल नोट, मला कोणत्या कॅटेगरीत टाकशील?
तू मला वाव दिला होतास असं मला वाटतं. तू तसं डिक्टेट नव्हतं केलंस, यू वर अ स्ट्रॉंग डिरेक्टर, तू खूप छान कमांडिंग असतेस सेटवरती पण तू डॉमिनेटिंग नसतेस.
दॅट इज सो कूल. आय विश ऑल माय आर्टिस्ट. बरं मला सांग, आपण सुमित्रा मावशी बद्दल बोललो तर सुमित्रा मावशी ऍज अ डिरेक्टर कशी होती, तिचे सिनेमे काय होते हे सगळ्यांना माहिती आहे राईट? सुमित्रा मावशी एक मावशी म्हणून काय होती?
खूप गोड होती ती मावशी म्हणून. मला असं ते नीट हे नाही करता येते पण स्ट्रिक्ट पण होती, खूप गोड पण होती. ती स्वतः दिग्दर्शक आणि मावशी म्हणून वेगळी स्वतःला अशी वागवायचीच नाही, त्यामुळं अनेकदा मी तिच्याकडे पर्सनली जरी अशी गप्पा मारायला जरी गेले तरी आमच्यामध्ये गप्पा काय होतील तर त्या याच व्हायच्या की ते त्या फिल्ममध्ये जे काम केलंस ते वाईट केलंस बरं का, आता परत तसं करू नकोस, अशाच गप्पा व्हायच्या. म्हणजे तिथेही ती कधी कधी दिग्दर्शकच असायची माझ्यासमोर आणि ती इतकी फ्रँक ओपिनियन्स द्यायची, इतका फ्रँक ओपिनियन मला कुणीही देणारा माणूस भेटलेला नाहीये, त्यामुळे ती डायरेक्ट तोंडावर त्या फिल्म मधला तुझा जो सीन अत्यंत घाणेरडा झालेला आहे तो आता परत तसं करू नकोस असं अशा गप्पा व्हायच्या. त्यामुळे मावशी आणि दिग्दर्शिका ही वेगळी तिला काढताच येत नाही मला. ती ह्या सगळ्याचं कल्मिनेशनच होती, एकत्र होती ती या सगळ्याचं काहीतरी.
पण जर अशा 3 व्हॅल्यूज ज्या सुमित्रा मावशीने तुला दिल्या असं म्हणायचं असेल तर काय व्हॅल्यूज असतील त्या?
एक म्हणजे ओरिजिनॅलिटी, ओरिजिनॅलिटी स्वतःची असलीच पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की तिने आम्हाला कल्ट पासून वेगळं वागा आणि करा काम असं सांगितलं खूप. मला अगदी हे लक्षात राहिलंय सुमित्रा मावशीचं की ती मला सांगायची की शूटिंग्स ना गेलीस की जनरली ऍक्ट्रेस काय करताना आपल्याला दिसतात तर वॅनिटीत बसून गप्पा आणि गॉसिप. मला अगदी नेटाने हे आठवतं की ती सांगायची की अजिबात तसं करायचं नाही, जायचं आपलं आपलं पुस्तक घ्यायचं आणि कोपऱ्यात वाचत बसायचं.
करेक्ट.
त्या सगळ्या कल्टमध्ये जाऊच नकोस सगळ्या. तर तू मगाशी म्हणलीस की तुम्ही वेगळं कसं स्वतःला ठेवतं, तर हे संस्कार इतके सुमित्रा मावशीचे आहेत. ओरिजिनॅलिटी तिने आम्हाला दिली, तिने हार्डवर्क दिलं, तिला चालायचंच नाही पाट्या टाकलेलं आणि कुठल्याही गोष्टीत अभ्यास नसलेलं. म्हणजे रीमा तिच्या सेटवरती अगदी कॅमेरामन असेल, ऍक्टर्स असतील, कॉस्ट्युम डिपार्टमेंट असेल, सेट प्रॉपर्टी डिपार्टमेंट, आर्ट डिरेक्टर्स असतील, कुणीही असेल, सगळ्यांना स्क्रिप्ट तोंडपाठ पाहिजे असं तिचा हट्ट असायचा. त्यामुळे तिचा हट्ट असायचा की तुम्हाला तुमचा आत्ता कुठला सीन आहे हे तिथे दिग्दर्शकाला जाऊन विचारायचंच नाही, तुला माहितीच पाहिजे की इतक्या नंबरचा सीन आहे म्हणजे माझा कुठला सीन आहे आणि त्याच्यामध्ये मला आत्ता काय करायचंय, कारण रिहर्सल्स खूप झालेल्या असायच्या. तर या लेवलचं हार्डवर्क हे मी तिच्याकडनं करायला शिकले, सुमित्रा मावशीकडनं. अशा अनेक गोष्टी आहेत मला असं वाटतं.
ओके, फॅन्टॅस्टिक. मग ज्या वेळेला तू वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये फिल्म करतेस, राईट, म्हणजे आय थिंक तू मल्याळम आता,
तेलुगू, मल्याळम, कोकणी.
मग कोकणी तरी मराठीच्या जवळची आहे असं आपण म्हणू?
नाही, म्हणजे तशी वाटते आपल्याला, कळायला वाटते, पण बोलताना इतकी सोपी नाही वाटत ती.
ओके ओके. पण ज्या वेळेला तू मल्याळम आणि तेलुगू अशा वेगळ्याच भाषा करतेस, मग त्यावेळेला तू हे कसं मेंटेन करतेस, ही जी शिस्त आहे की आपल्याला माहिती पाहिजे की आपलं कॅरेक्टर कुठे आहे, आता कोणत्या स्टेजला आहे या सीन मध्ये वगैरे वगैरे, मग ते तू कसं मॅनेज करतेस?
तिथे खूप काम कष्ट खूप जास्त करावे लागतात. एरवी मराठीमध्ये त्या मनाने खूप इझी असतं, तिथे खूप कष्ट करावे लागतात. कारण एक तर ना मला तेलुगूला तर अगदीच हे जाणवायचं की ते लोक हिंदी पण खूप चांगलं बोलत नाहीत तिथे सेटवरती, आणि इंग्लिश इतक्या इझिली बोललं जात नाही सेटवरती, तेलुगूमध्येच बोलायचे, त्यामुळे आपण फार ब्लँक असतो सेटवरती. सगळं आपल्या आजूबाजूला जे चाललंय ते सगळं तेलुगू भाषेत चाललेलं असतं, त्यामुळे काहीच काहीच कळत नाही. अनेकदा ब्लँक फेसनी तुम्ही असे उभे असता आणि नंतर कळतं की ते लोक म्हणतात की एकदा आपण रिहर्सल करूया, ब्लँक उभे असतो, इतकं त्रास होतो त्या सगळ्याचा. आता ऍक्टर म्हणून जर बघायला गेलं तर मी त्यांना खूप आधीपासून सगळं मागितलं होतं की मला हा स्ट्रेस सेटवर नको आणि तुम्हाला नको दिग्दर्शक म्हणून, तर मला ऑडिओ रेकॉर्डिंग्स पाठवा, मला त्याचं रिटर्न स्क्रिप्ट पाहिजे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये की ते कसं बोलायचं ह्याचं, आणि रिहर्सल्स पाहिजे, त्यामुळे तिथे मला ट्युटर मी मागते, कंपल्सरी मागते.
ओके.
सीन्सच्या मधला जो वेळ असतो तो वॅनिटीमध्ये ट्युटर येतो आणि तो सगळे डायलॉग्स माझ्याकडून करून घेतो. हे तिथे काम करावंच लागतं कुठल्याही भाषेसाठी, नाही तर आपल्याला ते इतकं सोपं जात नाही, स्पेशली साऊथ इंडियन लँग्वेजेस. तू म्हणलीस तसं गुजराती वगैरे त्या मनाने आपण बोलू शकू,
कारण आपल्याला समजतात त्या,
या काहीच समजत नाहीत, तर त्याचा अभ्यास खूप जास्त करावा.
तिथले कॅरेक्टर ज्या वेळेला तू करतेस, म्हणजे जसं आपण म्हणलो की अर्बन आणि ग्रामीण भागातल्या महिला यांचे पण बॉडी लँग्वेज खूप वेगळी असते, तसंच रिजन वाईज पण ती बॉडी लँग्वेज बदलते. सो जेव्हा एखादी मल्याळी स्त्रीची भूमिका तू करतेस, तर ते बॉडी लँग्वेजेस अभ्यास तू कसा करतेस, म्हणजे डू यू ऑब्झर्व अदर फिल्म्स ऑर हाऊ डू यू गो अबाउट?
मला असं वाटतं असं आतापर्यंत एक तर असं कॅरेक्टर केलं नाही की जिथे मला फार वेगळी काहीतरी बॉडी लँग्वेज कॅरी करावी लागली, आणि दुसरं मला वाटतं असं काही नसतं की आता ही फिल्म आली तर ह्याच्यासाठी या बॉडी लँग्वेजचा मी अभ्यास केला किंवा ही फिल्म बघितली त्याच्यासाठी, असं कमी वेळेला होतं. अनलेस इट इज समथिंग व्हेरी स्पेशल, एखादी बायोग्राफिकल फिल्मच आहे की कुणाला तरी तुम्हाला तिथे प्ले करायचं कुठलं तरी कॅरेक्टर. तर एरवी मला वाटतं आपण खूप फिल्म्स बघत असतो, नकळतपणे आपल्यावर ते संस्कार चालूच असतात. रीमा मी 4 वर्षाची असल्यापासून स्मिता पाटीलचं काम बघत आली, बिमल रॉयच्या फिल्म्स बघत आली, गुरुदत्त बघत आली, वहिदा रेहमान बघत आली, नूतनचं काम बघत आली खूप भारावून. तर ह्या सगळ्याचा एक परिणाम झालेलाच असतो कुठेतरी मनावर. त्यामुळे जेव्हा ते कॅरेक्टर तिथे प्ले करतो ना, तेव्हा असं काही नसतं की आज मी अभ्यास करून आलीये, तो इतक्या वर्षांचा बघितल्याचा चर्चांमधून आलेला कुठेतरी संस्कार असतोच, ज्याच्याने ते कदाचित अपअप काहीतरी तयार होत असेल असं मला वाटतं.
डेफिनेटली. आणि तुला ते करत असताना सुद्धा वर्क कल्चर मॅटर्स अ लॉट, राईट? सो असं म्हटलं जातं की मराठीपेक्षा साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीज एक्स्ट्रीमली प्रोफेशनल, खूप जास्त प्रोफेशनल आहे. तुझे काय ऑब्झर्वेशन्स आहेत की आता, कारण तू हिंदीतही केलेलं आहेस, मराठीतही केलेलं आहेस, साऊथ इंडियन इंडस्ट्रीजमध्येही केलेलं आहेस, तुझं काय ऑब्झर्वेशन्स आहेत की काय फरक आहेत, म्हणजे व्हॉट कॅन मराठी इंडस्ट्रीने काय शिकायला पाहिजे त्या दुसऱ्या इंडस्ट्रीजकडून? असं
डिसिप्लिन तिकडे खूप जास्त चांगलं आहे. मला आठवतो माझाच एक किस्सा, मला आठवतो तेलुगू फिल्म करत होते जॉर्ज रेड्डी नावाची, सुधाकर रेड्डी डिरेक्टर हे होता, प्रोड्युसर होता त्याचा. तर त्या फिल्मचं माझं काहीतरी 8-1 दिवसाचं शूट होतं आणि मध्ये एक रविवार आला होता आणि दुसरा एकच दिवस माझा राहत होता. तर त्या एका दिवसासाठी मला रविवारी तिथे सुट्टी घेऊन राहावं लागलं कारण त्यांच्याकडे रविवारी ते काम करत नाहीत. तर मी त्या दिग्दर्शकाला आणि प्रोड्युसरला रिक्वेस्ट केली, म्हटलं माझा एक दिवस वाया जातोय, तुम्ही जर माझं रविवारी शूट केलं तर मी राहत नाही, मी निघून जाते परत पुण्याला, म्हणजे मग माझं सलग होऊन जाईल. तर ते म्हणले तुम्ही काहीही केलं तरी आम्ही रविवारी कोणीही काम करणार नाही, कोणीही सेटवर येणार नाही. मी तर म्हटलं हो एक सीन माझा राहिलाय तो फक्त तुम्ही शूट करून टाका, मी जाते. म्हणले नाही मॅडम, काही झालं तरी रविवारी कोणीही काम करणार नाही कारण आम्ही सुट्टीच घेतो. तर मी अवाक झाले होते, म्हणले हे आपल्याकडे जर असतं तर रात्री 12 शिफ्ट संपल्यानंतर लोक म्हणले असते की नाही थांबा थांबा एक पर्यंत आपण सीन संपवून टाकू, तुम्ही जा एकदाच. बरोबर, हे फार मला कौतुकाचं वाटलं होतं की काय वाटतं झालं, एक सीन राहो, तुझा एक शॉट राहो, पण रविवारी सुट्टी हे ते लोक नेटानी पाळतात, पॅकअपची टायमिंग नेटानी पाळतात आणि ते आपल्या इंडस्ट्रीने शिकायची गरज आहे. कारण ऍक्टर्ससाठी खूप तासांची शिफ्ट ही टायरिंग असते. आपल्याकडे आपण 8 काम सुरू करतो, 9 शिफ्ट असेल तर ऍक्टर्स 8 येऊन तिथे मेकअप सुरू करतात, 8 काम सुरू करतो, ते संपणार शिफ्ट 11-11, 12-12 पर्यंत खूप एक्झॉस्ट झालेले असतात. सलग 1-1 महिन्याची शेड्यूल असतात आणि ते फार टायरिंग असतं. तर जर अशा मध्ये मध्ये सुट्टे असतील, जर मध्ये मध्ये ब्रेक्स असतील किंवा कमी तास ऍक्टर्सना देऊन दुसरं काही शेड्यूल असं लावलं की बाकी ऍक्टर्सवर काम केलं तर ते जास्त नक्कीच आउटपुट चांगला देऊ शकतील. हे डिसिप्लिन मला वाटतं आपण शिकायला पाहिजे. अदरवाईज क्रिएटिव्हली मराठीमध्ये खूप चांगलं काम होत आहे. म्हणजे मला मध्ये कोणीतरी विचारलं होतं की तुला असं नाही का वाटत की हिंदीत खूप काम करावं, तर मी त्यांना म्हणलं की मला नाही वाटत कारण मराठीमध्ये इतकं उत्तम काम होत आहे, इतके उत्तम दिग्दर्शक आहेत मराठीमध्ये, इतकं उत्तम फिल्म्स येत आहेत मराठीमध्ये की मी ते मिसच करत नाही की बाबा क्रिएटिव्हली काहीतरी इंटेलिजंट आणखीन पाहिजे. मी एवढ्या चांगल्या क्रिएटिव्ह सर्कलमध्ये ऑलरेडी आहे तेव्हा मला मराठी सोडून बाहेर जावंसंच वाटत नाही त्यासाठी. आणि पैसा आणि सक्सेस हा माझा हेतूच नाहीये काम करण्याचा.
आणि आता इन द डिजिटल वर्ल्ड दॅट वी लिव्ह, भाषा हा हेच राहिलेला नाहीये.
ऍब्सोल्युटली.
म्हणजे तुम्ही कॉन्टेंट जर चांगलं क्रिएट केलं तर विथ सबटायटल्स ते जगभर कन्झ्युम.
अगदी खरं.
त्याच्यामुळे तो तर प्रॉब्लेम आता उरलेलाच नाही.
बरोबर.
राईट. पण ओव्हर द इयर्स, कारण आता तू अगदी खूप वर्षांपासून काम करतेस, ओव्हर द इयर्स आपली इंडस्ट्री जी मराठी इव्हॉल्व्ह झालेली आहे त्याच्यातल्या बायकांच्या किंवा महिलांच्या पोझिशनिंग मध्ये काही बदल आलाय का असं तुला वाटतं?
काही प्रमाणात आलाय पण अजून खूप प्रमाणात यावा असं मला वाटतं. मला तू म्हणलीस तशी की तू अशी जशी असतेस तशी असतेस, तर सध्या मला रीमा फार असं वाटतं की आपण गुड लुक्सच्या चौकटीत अजूनही खूप बसलेले आहोत.
अगदी.
मी स्वतः जर उद्या फिल्म केली तर मला सारखं असं वाटतं की मी जर फिल्म केली तर माझा पहिला क्रायटेरिया असेल की ती गुड लुकिंग ऍक्ट्रेस नसेल कदाचित. माझ्या फिल्ममधली जी ऍक्ट्रेस असेल ती अत्यंतिक दिसायला सामान्य अशी ऍक्ट्रेस असेल. त्यानंतर रंग गोरा का काळा आहे तर मी प्रिफर करेन की मला काळी सावळी ऍक्ट्रेस पाहिजे. ह्या सगळ्या चौकटी अजूनही आहेतच आपल्याकडे
डेफिनेटली,
आणि त्या चौकटी मोडून कुठेतरी आता बायकांकडे तुम्ही बघावं असं मला वाटतं. चांगल्या कॅरेक्टर्स त्यांच्यासाठी तयार व्हाव्यात असं मला वाटतं. आणि अजूनही गुड लुक्स हे खूप डॉमिनेट करतात इंडस्ट्रीमध्ये, तर गुड लुक्स पासून थोडस बाहेर येऊयात असा एक खूप मोठा मेजर चेंज व्हावा असं मला वाटतं.
राईट. तू आत्ता जे म्हणालीस अबाउट इमेजेस ऑफ विमेन, राईट, स्पेशली विमेन, पुरुषांच्या बाबतीत ते आपल्याकडे लागू
अजिबातच नाही होत.
उलट टॉल डार्क हँडसम हे आपल्याकडे
तेही. आणि आता तर काय झालंय ना, आता मिडल क्लास पर्यंत ब्युटी पार्लर झालेले आहेत. मी मध्ये लोअर मिडल क्लास पर्यंत, तर मी मध्ये एका कार्यक्रमाला गेले होते नाशिक का औरंगाबाद कुठेतरी, आणि स्टेजवरती त्यांनी सत्कार बित्कार सगळे माझे केले आणि तिथे माझ्याबरोबर आणखीन एक 25-1 बायकांचे सत्कार होते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. ट्रस्ट मी रीमा, त्या सगळ्या इतक्या ग्लॅमरस बनून आल्या होत्या आणि मी इतकी साधी गेले होते तर मला असं वाटलं की तुम्ही इतकं उत्तम काम करता आहे, कशाला त्या टिपिकल सौंदर्याच्या कल्पनेत अडकताय, त्याच्यातून बाहेर पडा आता कुठेतरी. हे फार होणं गरजेचं आहे. म्हणजे फिगर, गुड लुक्स आणि सतत ग्लॅमरस, म्हणजे ते सगळं असं छान छान चमचम चमचम कपडे आणि छान 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 मेकअप ह्याच्यापासून बाहेर येऊ. आता विदाउट मेकअप लेट्स बी व्हॉट वी आर. विदाउट मेकअप लोकांना असं म्हणू द्या की काय दिसते ही. हे किती वर्ष आपण अजून असेच स्वतःला काहीतरी खोटं बनवून वावरणार आहोत.
पण मग देविका यू मस्ट बी सो हॅपी ना, कारण आता सोशल मीडियामुळे ऍक्टर्स नो लॉंगर हॅव टू बी इन दॅट इमेज. ऍक्टर्स आता दे आर एक्सप्रेसिंग देम सेल्व्स द वे दे.
खूप कमी ऍक्टर्स तसं करतात, असे मोजके ऍक्टर्स आहेत अजूनही रीमा. अजूनही सेल्फ इमेजच्या चौकटीत अडकलेले ऍक्टर्स आहेतच, अँड एस्पेशली ऍक्ट्रेसेस.
नेहा महाजनी हाच मुद्दा मांडला होता की मी जे आहे ते मी आहे, मी काय एक्सपेक्ट करता की मी असंच दिसावं आणि
करेक्ट करेक्ट. कारण इव्हन कुठल्याही फंक्शन्स मध्ये वगैरे सुद्धा आपण बघतो ना, ऍक्टर मेल ऍक्टर्स हे जसे आहेत तसे येतात ग. एखादा पटकन चांगला शर्ट घालतील आणि येतील तिथे. ऍक्ट्रेसेस मात्र मग थांब जरा, मला आय वॉन्ट टू डू माय हेअर, आय वॉन्ट टू डू माय मेकअप, मग ती ग्लॅमरस साडी कधी बाहेर पडणार ह्याच्यातून? आपण किती वर्ष ह्याच्यात अडकून राहणार?
बरोबर,
जे आहे ते असायला शिकलं पाहिजे.
Is that your definition of feminism? What is your definition of feminism?
I don't believe in any ism. त्यामुळे मला असं इझम मध्ये नाही स्वतःला अडकवायचं. पण सध्या खरं तर मी पण त्याचा शोध घेते की नक्की आजच्या काळातल्या स्त्रीला काय हवंय ते. कारण काही प्रमाणामध्ये असं वाटतं रिमा की कुठेतरी आज आपण मला जसं पाहिजे तसं मला जगायचंय असं म्हणता म्हणता मला खूप असं जाणवतं की मी काम 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 ह्याच्यात इतकी बिझी असते की माझा नवरा, माझी फॅमिली या सगळ्याला वेळ देत नाही, ह्याचं कुठेतरी फ्रस्ट्रेशन तयार होतं. आता त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी जायचं का नाही, तर काही प्रमाणामध्ये जावंच लागतं कारण मलाच त्याचा त्रास होतो.
बरोबर,
मग फक्त काम हे माझं झोन आहे का? आय ऑल्सो वॉन्ट माय फॅमिली,
राईट?
त्यामुळं ते सुद्धा मला त्या सगळ्या झोन्स मध्ये राहावं असं वाटतं. मग त्याच्यासाठी डबल काम करा का की मी घरही सांभाळते आणि मी कामही करते.
सुपर वुमन,
मग तुम्ही पुन्हा एका वेगळ्या सुपर वुमन झोन मध्ये जाता.
बरोबर,
तर हे सगळंच बरोबर नाहीये. म्हणून मग एकीकडे आपण जे आजकाल म्हणतो की हाऊस वाईफ इज इक्वली इम्पॉर्टंट ऍज अ प्रोफेशनल वर्किंग वुमन, असं दोन्हीचं पारडं योग्यच असलं पाहिजे असं मला वाटतं. मग आजचं फेमिनिझम म्हणजे काय, म्हणजे आजची स्त्री काय डिमांड करेल, तर चॉईस ऑफ व्हॉट टू डू. सो माझ्यासाठी आजचं फेमिनिझमचं डेफिनेशन हेच असेल की कुठल्याही स्त्रीला स्वतःला पाहिजे तसं जगता आलं पाहिजे, फ्रीडम ऑफ चॉईस. मला जे पाहिजे तसं मला जगायचंय, मग मी हाऊसवाईफ होणं प्रिफर करेन किंवा मी आय वॉन्ट टू बी अ प्रोफेशनल, आय वॉन्ट टू बी अ बेस्ट मदर ऑर व्हॉट एव्हर आय वॉन्ट. दॅट हॅज टू बी माय चॉईस, नॉट अ मॅन्स चॉईस असं मला वाटतं.
ग्रेट, फॅन्टॅस्टिक. पण मला सांगा, आता माझे हे पुढचे प्रश्न हे सिमिलरच होते म्हणून मी आता ते आय एम टेकिंग देम अहेड. की एक तर ऍज अ पेरेंट विथ अ करिअर, ज्या वेळेला तू आई पण आहेस, सो एक करिअर करणारी आई अशी जेव्हा तू बाहेर असतेस, महिना महिना शूटसाठी जातेस वगैरे वगैरे, त्यावेळेला एक तर तू तुझ्या मुलीबरोबरचं तुझं कम्युनिकेशन तू कसं ठेवतेस, आणि इतर आया ज्यांना ही गिल्ट असते की मी माझ्या मुलीला मुलाला वेळ नाही देऊ शकत, त्यांना तू काय सांगशील?
मी असं सांगेन की गिल्ट घेऊ नका, काही पॉईंट नसतो तसा गिल्ट घेण्यामध्ये. पण मला असं वाटतं की आपण चॉईस केला आहे की आपल्याला मूल हवंय, आपण जन्म दिलेला आहे मुलाला, आणि काही प्रमाणामध्ये ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग ती आपली म्हणजे माझी पण आणि माझ्या नवऱ्याची पण, दोघांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण वी बोथ हॅव चोझन टू हॅव अ चाइल्ड, तर ती दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग असं करूनही मला स्वतःचा तो चॉईस नसतो की मी खूप स्वतःला बिझी 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 ठेवलं आणि मग मला माझी मुलगी महिनोन महिने भेटलेच नाही, तिच्याशी माझा काही डायलॉगच नाही आहे, तिचं काय चाललंय मला माहितीच नाही, हा माझा चॉईस नसतो. मला आज विचारलं तर माझी प्रायोरिटी माझी मुलगी आहे रिमा, असं मला आत्ताच्या स्टेजला असं वाटतं. त्यामुळे मी जेव्हा काम करून येते तेव्हा माझी प्रायोरिटी फक्त आणि फक्त माझी मुलगी असते, दुसरं काहीही नसते. मी सर्व वेळ तिला देते, मी जगातल्या सर्व विषयांवर तिच्याशी बोलते आणि जितकं शक्य तितकं तिला माझ्याबरोबर ठेवते. मी अनेक शूटिंग्सना सुद्धा तिला माझ्याबरोबर घेऊन गेली आहे. हो, कारण मला असं वाटतं की तिने पण बघावं की आपली आई जेव्हा महिना महिना बाहेर असते तेव्हा ती किती मेहनत करत असते. ती टाइमपासला जात नाही, शूटिंग हे जनरली बाबा वा मजा आहे, महाबळेश्वरला चालली, आता शूटिंगला मजेच्या ठिकाणी चालली. तर तसं नाही, युअर मदर इज वर्किंग हार्ड हेही तिने बघावं आणि तिच्याबरोबर मला वेळ खूप घालवता यावा ही माझी गरज असते स्वतःची.
राईट राईट. पण तुझी मुलगी आता किती वर्षांची?
आता ती 8 वर्षाची.
8 वर्षाची आहे. ती काही प्रश्न विचारत असेल ना का?
खूप.
असे 2-3 प्रश्न सांग ना आम्हाला की ज्यांनी तुला तुझी विकेट घेतली त्या प्रश्नाला.
माझ्या नवऱ्याला आणि मला स्पिरिच्युअलिटीमध्ये थोडा इंटरेस्ट आहे, तर माझी मुलगी सध्या जे खूप जास्त मला विचारते प्रश्न ते म्हणजे हे की आपण कुठून आलो, म्हणजे माणूस कसा तयार झाला. आणि देव धर्म फार आम्ही घरात करत नाही, आमच्याकडे काय खूप देवपूजा वगैरे नसते. तर तिला असं आजीनी वगैरे सांगून ठेवले की बाबा देव असतो आणि देवाने आपल्याला निर्माण केलंय. मग ती मला येऊन विचारते की तू तर म्हणतेस की देव बीव काही नसतं, माणसाने देव तयार केलाय, माणसाच्या मनात देव असतो वगैरे. मग नेमकं आपण कुठून आलो, म्हणजे देव आपल्याला देवाने आपल्याला बनवलंय का आपण देवाला बनवलंय, असे एक भन्नाट स्पिरिच्युअल प्रश्न तिला पडतात आणि तिथे अनुत्तरित कुठेतरी मला व्हायला होतं. मला एक तिचा फार इनोसेंट हे किस्सा आठवतो, तो मला सांगायला आवडेल. ती खूप लहान होती, 4-5 वर्षाची वगैरे होती, आणि कुठली तरी वस्तू मी तिला हे खायचं नाही, च्युईंगम खायचं नाही, लॉलीपॉप खायचं नाही वगैरे असं काहीतरी सांगितलं होतं, आणि तिने ते खाल्लं. आणि मी तिला नंतर म्हणलं की तू खोटं बोललीस माझ्याशी, तू मला सांगितलंस की खाणार नाही आणि तू ते खाल्लंस. तर तिने मला विचारलं होतं खोटं म्हणजे काय. तिथे आय वॉज लाईक, म्हणजे मी कुणालाही सांगते की तू खोटं बोलतीयस, जिला खोटं ही कन्सेप्ट सुद्धा माहिती नाही. अशा काही गोष्टींनी मी फार हलते. ती माझी त्या बाबतीत ट्युटर आहे की खोटं म्हणजे काय, अशी जी मुलगी मला विचारते काय लेवलचा तो इनोसन्स आहे.
सर काय दिलंस खोटं म्हणजे काय.
नाही मी तिला म्हणलं बरोबर आहे, तुला तू जे केलंस ते योग्य केलंस, मी चुकलं माझं. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त वेळा मी तिला सॉरी म्हणत असते, तिने मला सॉरी म्हणण्यापेक्षा.
व्हॉट अ वंडरफुल अनलर्निंग
प्रोसेस.
आणि आपण किती काय म्हणूयात त्याला, असे नम्र होत जातो दिवसेंदिवस आपण आपल्या मुलांशी कॉन्व्हर्स करायला लागतो. बरं, दुसरी एक गोष्ट आहे जी मला नेहमी नम्र करते, ती अशी की आपल्या आजूबाजूला जे पब्लिक आहे ना सगळं, त्यांना सगळंच माहिती असतं, त्यांना काही सांगायची किंवा काही एक्सप्लेन करायची गरजच नसते. त्याच्यामुळे मला असे बऱ्याचदा प्रश्न पडतात की मला पब्लिकला काही गोष्टी विचारायच्या, तर त्याच्यातूनच आमची ही सेगमेंट जन्माला आली आहे, ज्याचं नाव आहे पब्लिक सब जानती आहे.
ओके,
ठीक आहे. सो असे 3 प्रश्न जे तुला पब्लिकला विचारायला आवडतील, म्हणजे त्याच्यामध्ये मी आता तुला एक्सप्लेन करते की बेसिकली की अरे यार हे असं का असतं, एक्सप्लेन टू मी, तुम्ही असा विचार का करता, तुम्ही असं का वागता, अशा प्रकारचे जे आपल्याला प्रश्न पडतात की ज्याचं काही लॉजिक नसतं, काही हे नसतं, असे 3 प्रश्न
ऍज अन ऍक्टर,
ऍज अन ऍक्टर, ऍज
देविंडिव्हिज्युअल,
की तुला काय विचारायला आवडतील. सो पब्लिक सब जानती आहे ही आपली सेगमेंट आहे, याच्यामध्ये तू काय प्रश्न विचारशील.
मी ऍज अन ऍक्टर पहिला प्रश्न सांगते. मला जेव्हा मी लॉकडाऊन मध्ये घरी होते तेव्हा काहीतरी कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलं की भांडी बिंडी घासत होते मी आणि स्वयंपाक करत होते, तर एकाने मला येऊन विचारलं होतं की तुम्ही भांडी घासता आणि स्वयंपाक करता. म्हणलं म्हणजे काय, मी माणूस आहे, माझी मुलगी आहे, माझं घर आहे, घासते मी कधी कधी भांडी घरात. तर ते मला आश्चर्य वाटलं होतं. तर मला असं वाटतं की ऍक्टर म्हणजे एक काहीतरी या पृथ्वीच्या पलीकडचं असं काहीतरी जे वाटतं, तर ते का वाटतं बाबा तुम्हाला. आम्ही माणसं आहोत, आम्ही सामान्य माणसं आहोत, एका मध्यमवर्गीय घरातली मी मुलगी आहे, आणि जसं तुमच्या घरात काय काय चाललेलं असतं तसंच माझ्या घरात काहीतरी चाललेलं असतं, तर असं का तुम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी वेगळ्या विश्वातले आहोत. आणि असती मी सलमान खान शाहरुख खान असतीलही मला माहिती नाही, पण मी आमच्या सारख्यांनी असं नसतं. तर तो एक प्रश्न की असं का तुम्हाला वाटतं की आम्ही नॉर्मल जगत नाही असे लोक. दुसरी गोष्ट आणखीन ह्याच्याशीच रिलेटेड, ते म्हणजे येऊन फोटोग्राफ्स काढणं सध्या सगळीकडे जे चाललेलं असतं, तर
सेल्फीज
तर ते ऍक्टर्ससाठी मला माहित नाही सगळ्या ऍक्टर्सना ते आवडतं का नाही आवडतं, मला त्याचा कधी कधी खूप त्रास होतो. आणि मला असं फार प्रश्न विचारा असं वाटतं की नेमके ते सेल्फीज घेऊन तुम्ही काय करता. कारण काय म्हणजे कधीतरी फेसबुकवर टाकायचे की बाबा या ऍक्टर बरोबर मी होते, ह्याच्याने काय मिळतं, का एवढी गर्दी करायची, का त्या ऍक्टर बरोबर सेल्फीज घ्यायची. आणि अनेक लोक तर मला असे भेटतात की कुठल्या फिल्म मध्ये काम केलंय तुम्ही, हा बरोबर असेल असेल फोटो द्या ना जरा एक. तुम्ही फिल्म पाहिलेले नाहीयेत माझ्या, तुम्हाला मी ऍक्टर आहे एवढंच माहिती आहे, तरी सेल्फी घ्यायचा. तर वाय डू यू वॉन्ट अ सेल्फी, आय जस्ट डोंट अंडरस्टँड दॅट. मी कुणाही बरोबर जाऊन कधीही सेल्फी घेत नाही, कितीही मोठा ऍक्टर आला तरी मी कधी घेणार नाही.
राईट,
तो दुसरी ती दुसरी गोष्ट. कदाचित 2च असतील, तिसरा मला अजून आता सापडलेलं नाही, पण या 2 गोष्टी ऍज अन ऍक्टर म्हणून मला विचारावं.
करेक्ट करेक्ट, वंडरफुल वंडरफुल. आता आम्हाला तुझ्या मुलीबद्दल तू थोडक्यात सांगितलंस की ती 8 वर्षांची आहे आणि ती बरेच प्रश्न विचारत असते, पण तुझ्या मिस्टरांबद्दल सांग ना, युअर लाईफ पार्टनर.
हा, वीरेंद्र वळसंकर त्याचं नाव, आणि तो स्वतः डॉक्युमेंटरीज बनवतो.
बर,
तो त्याला एका त्याच्या डॉक्युमेंटरीसाठी नॅशनल अवॉर्ड आहे, विष्णुपंत दामले या फिल्मसाठी त्याच्या, त्यांनी प्रभात फिल्म्स आणि याच्यावर केलेली डॉक्युमेंटरी होती, त्यासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड आहे, आणि त्यामुळे याच फील्डमधला आहे. सुमित्रा मावशीकडे तो काम करत होता, उमेश आणि यांच्या सोबतच तो होता, आणि त्यामुळे माझी भेट तिथे झाली आणि मग आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. तर एडिटर पण तो आहे, त्यांनी अनेक सुमित्रा मावशीच्या फिल्म्स एडिट केलेल्या आहेत, आणि तो एका इन्स्टिट्यूटमध्ये आज फिल्म मेकिंग शिकवतो असा माझा पार्टनर. आणि जो इक्वॅलिटी समजतो, ज्याला माझे सगळे टँट्रम्स केलेले समजतात, आणि जो मला सांभाळतो सगळ्या माझ्या बावळटपणांना, असा तो आहे.
ग्रेट ग्रेट. आणि फ्युचर प्लॅन्स काय? तू आत्ता म्हणालीस की मी जर दिग्दर्शिका झाले तर मी अशी अशी ऍक्ट्रेस कास्ट करेन, सो इज इट समवेअर इन द निअर फ्युचर?
आय डोंट नो, इच्छा आहे माझी, पण माहिती नाही कधी होईल ते, पण काहीतरी स्वतःचं करायची इच्छा तर डेफिनेटली आहे.
ओके, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. आता एक महत्वाचा प्रश्न, अत्यंत महत्वाचा प्रश्न, खरी आई देविका म्हणजे देविका
ऍज अ
रिअल लाईफ मदर आणि नाळ मधली आई, ह्या कॅरेक्टर्सचं काही रिलेशनशिप आहे का आणि कसं बघतेस तू ह्या दोन,
त्या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटीज आहेत,
सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस काय आहेत असं तुला वाटतं?
नाळ पहिल्या नाळ मधला रेफरन्स घेते, लोकांनी तोच सिनेमा पाहिलाय. नाळ मधली आई हे त्याच्यामध्ये उल्लेख सुद्धा असा केला आहे की तो श्री चैतू येऊन मला विचारतो की तुला रडायला येत नाही का, सिनेमातल्या तर सगळ्या आया रडत असतात आणि तुला रडायला येत नाही का, तर ती असं म्हणते की रडायला कशाला यायला पाहिजे, सगळ्या घरातल्या आया काय रडत नाहीत सारख्या. तर मी तशी नाहीये, मी खूप रडते. तो एक मेजर माझ्यातला आणि त्या नाळमधल्या आईमधला फरक. आणि मला असं वाटतं की थोडं ती खेड्यातली आणि अशी फिल्म आहे, तर त्या बायका थोड्या जास्त अग्रेसिव्ह असतात, ज्या पद्धतीने ती तिच्या मुलाला ओरडून आणि असं मारून आणि अशी सरळ करत असते, तशी मी नाही माझ्या मुलीच्या बाबतीत वागत. मी खूप तिच्याशी डायलॉग करून सेन्सिबली बोलणं आणि असं सगळ्या ह्याच्यावर असते, तर तो कदाचित एक डिफरन्स असेल. पण मला वाटतं की एक आई म्हणून स्ट्रेंथ जी असते की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची मुलगी मुलगा जे काही असेल ते, आणि त्याला चांगल्या पद्धतीने वाढवणं, ही रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्याही आईला असतेच, मग ती खेडेगावातली आई असेल, सिनेमातली कॅरेक्टर असेल, नाही तर प्रत्यक्षातली माझ्यासारखी एक आई असेल, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी, ती स्ट्रेंथ ही मला असं वाटतं कॉमन कुठेतरी असते. आणि म्हणून कधी कधी माझ्यातली पर्सनल स्ट्रेंथ काही प्रमाणामध्ये स्क्रीनवर दिसते त्या कॅरेक्टरमध्ये, ती स्ट्रेंथ हा एक कॉमन एलिमेंट असतो. पण बिहेव्हिअरली आय थिंक मी कदाचित थोडी वेगळी आई असेल नाळच्या आईपेक्षा.
आणि टुडे व्हाइल यू आर रेजिंग युअर डॉटर, ह्या वातावरणात आपण जेव्हा आपल्या मुलांना मोठं करतोय किंवा आपणही वावरतोय, आपण आपलं काम करतोय, करिअर करतोय, सो अशा काय गोष्टी आहेत ग ज्या आजूबाजूला घडत असतात किंवा हे होत असतात ज्या तुला खूप अस्वस्थ करून सोडतात?
सध्याची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे धर्म. धर्म या गोष्टीवरती जे काही संस्कार माझी मुलगी बाहेरून घेऊन येते त्याच्याविषयी मला खूप अस्वस्थ व्हायला होतं. म्हणजे माझी मुलगी जेव्हा घरी येते आणि मला म्हणते की माझ्या त्या मैत्रिणीची आई टिकली लावते, मंगळसूत्र घालते, तू का नाही घालत, तेव्हा मला अस्वस्थ व्हायला होतं. ती जेव्हा मला असे प्रश्न विचारते तेव्हा, किंवा आमच्या घरामध्ये मी म्हणलं तसं देवधर्म फार आम्ही करत नाही, अनेक सण साजरे होत नाहीत घरात, तर ते आपल्याकडे का नाही होत असं जेव्हा ती येऊन विचारते, तर बेसिकली धर्माशी रिलेटेड अनेक तिचे प्रश्न. आणि मग कुठेतरी बाबा क्रिसमस आहे तर आपण आज चल मस्त पार्टी करू, केक कापू, तर मग आपण हिंदू नाही, आपण हिंदू आहोत ना, मग आपण केक का कापायचा, हे सगळं ती जे बाहेरून ऐकून येते त्यांनी भयंकर आम्ही दोघंही अस्वस्थ होतो. तर आम्हाला तिला कुठेतरी सारखं हे सांगावं असं वाटतं की ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण माणूस म्हणून जायचंय, ख्रिश्चॅनिटी, मुस्लिम रिलिजन, हिंदू रिलिजन या सगळ्यामध्ये तू अडकू नकोस, कारण आजूबाजूला जे ऐकायला मिळते ते फक्त सध्या हिंदुत्व 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 या गोष्टी आपण ऐकतो, तर ते अस्वस्थ करतं. आणि मला असं वाटतं की माझ्या मुलींनी पहिल्यांदा माणूस व्हावं आणि मग सगळे धर्म समजून घ्यावेत आणि मग त्यातल्या चांगल्या वाईटाचा विचार करावा. हिंदू 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 म्हणून तिच्यावर आत्ता संस्कार व्हावा असं आम्हाला वाटत नाही, आणि तो कुठून तरी समाजात जेव्हा तिच्यावर होतो आणि ती घरी येऊन आम्हाला क्वेश्चन करते तेव्हा ती अस्वस्थ करणारी गोष्ट
असते.
आम्ही डायलॉग दोघंही तिच्याशी खूप बोलतो की नाही आवडत टिकली लावायला मला, मग काय फरक पडणार आहे मी टिकली नाही लावली तर, नाही आवडत तुझ्या आईला मंगळसूत्र घालायला, मग आपण आज कुठला तरी मुस्लिम सण आहे बाबा आजही दे, चल आपण सेलिब्रेट करू, माझा अमुक अमुक मित्र आहे आज त्याच्या घरी जाऊ ईदला, मग माझी ख्रिश्चन मैत्रिणी आहे मग तिला विचारू तुम्ही ख्रिश्चॅनिटीमध्ये या दिवशी काय करता, मग हिंदू पण सण साजरे करू, गणपती माझ्या आईकडे गणपती असतो मग आपण गणपती एन्जॉय करू, तिन्ही गोष्टी साजरे करू, कुणाला त्याच्यासाठी वाईट किंवा चांगलं असं ठरवू नकोस असं तिला सतत सांगत असतो. मी परवाच माझ्या मुलीला सांगत होते की तिला मी म्हणलं की हे बघ तुझे आई वडील वेगळ्या पद्धतीने जगणारे आई वडील आहेत, त्यामुळे तू कुठेतरी हे एक्सेप्ट केलं पाहिजेस की इतर चार घरांमध्ये जे चालतं ते कदाचित आपल्या आई वडिलांच्या बाबतीत चालत नाही किंवा ते आपल्या घरात कदाचित घडत नाही, तर एक्सेप्ट दॅट आणि त्या घरात जे चाललंय ते आपल्या घरात चालायला पाहिजे ह्याची अपेक्षा करू नकोस. प्रत्येक घर युनिक आहे तसं आपलं घर युनिक आहे असं तिला सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे तिला मी नेहमी हे सांगते की कॉन्फिडेंटली बाहेर जाऊन असं सांग की आमचं घर जरा वेगळं आहे, माझी आई जरा वेगळी आहे, ती असं सगळं नाही करत, ती नाही हळदी कुंकू करत, ती नाही टिकली लावत, आणि ती सांगते तशी जाऊन की नाही माझी आई जरा वेगळीच आहे. त तर हे कॅज्युअली तितक्याच लाईटली एक्सेप्ट कर आत्ताच असं तिला आम्ही दोघही सांगतो.
ओके,
ती एक गोष्ट खूप खटकते.
मुलांना अवेअर सिटिझन्स करणं ही आपली जबाबदारी आहे.
करेक्ट.
आणि आय थिंक आपल्या हातात फक्त 20%
करेक्ट
आहे. ज्या पद्धतीने सगळा मीडिया, सोशल मीडिया इज इन्वेडिंग आवर लाईफ.
राईट राईट राईट.
पण काय सांगशील आई वडिलांना की ज्यांना हे भानच नाहीये की आपण केलं पाहिजे, हाऊ डू दे डील विथ इश्यूज विथ देअर चिल्ड्रन?
आय डोंट नो, म्हणजे मला कुणाला सल्ले द्यायची एवढी आपली कपॅसिटी आहे का नाही हेच माहिती नाही पहिली गोष्ट. म्हणजे कारण मी रोज लर्निंग करते तिच्याबरोबर, मी तिच्याशी जे काय वागते ते माझं नवीन नवीन लर्निंग असतं. आज मी तिला ओरडले तर मला दुसऱ्या दिवशी असं वाटतं की हे चुकलं मी तिला जे केलं ते. मला आज मी तिला एखादी गोष्ट सांगते आणि दुसऱ्या दिवशी मला असं वाटतं की मी कदाचित तिला हे सांगायला नको होतं, शी इज टू स्मॉल फॉर दॅट. त्यामुळे मी पण आत्ता पेरेंटिंग शिकते आहे. मी आत्ता नवीन आई आहे, माझं वय आई म्हणून 7 वर्ष आहे आत्ता, त्यामुळे मी शिकते आहे. पण मला असं वाटतं की जितकं मोकळं सोडता येईल इतकं मोकळं सोडावं मुलाला. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आता मला फार हे गोष्ट जाणवते रीमा की मॉडर्न घरांमध्ये अनेकदा मुलं अशी तयार होतात की ज्यांना ट्रेडिशनॅलिटी आवडते. मॉडर्न घरामध्ये ऑर्थोडॉक्सी आवडणारी मुलं तयार होतात आणि ऑर्थोडॉक्स घरामध्ये मॉडर्निटी आवडणारी मुलं तयार होतात.
नक्कीच.
तर इट्स ऑलवेज अ रिबेल जिथे मुलांना तो करावासा वाटतो. तर लेट देम डू व्हॉट दे वॉन्ट. म्हणजे मी मॉडर्न आहे, मी टिकली लावत नाही म्हणून माझ्या मुलीने टिकली लावू नये असं नाही मला वाटत. तिला कदाचित उद्या वाटलं की नाही मला कुठला धर्म आवडला तर हिंदू धर्म, तर मला तोच धर्म फॉलो करायचा माझ्या, तर खुशाल फॉलो कर. पण आता मी तुला एवढंच सांगते की हे वेरिड गोष्टी आणि तुझी आई या गोष्टी मानत नाही आणि तुझ्या आईचे विचार हे आहेत, पण तुला चॉईस आहे तुझं तुला जगण्याचा. तर हा चॉईस मुलांना देऊया, त्यांना जितकं एक्सपोजर घेता येईल जगात तितकं घेऊ दे आणि सगळ्यांकडे घेऊ दे. म्हणजे मला आठवतं एक कुठला तरी असाच एकदा प्रश्न माझ्या मुलीने मला विचारला आणि मी तिला म्हणलं की माझ्याकडे नाही या प्रश्नाचं उत्तर. तर ती पण अशीच हे झाली, स्टँड झाली. ती मला म्हणली मग कोण मला उत्तर दिली या प्रश्नाचं? तर मी तिला म्हणलं तुझ्या आईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात. तुझी आई पण शिकतीये आत्ता, तुझी आई सुद्धा लहान आहे, तुझ्या आईला अनेक गोष्टी कळत नाहीत. तर तुझ्या आईकडे जे उत्तर नाही ते कदाचित तुझ्या मावशीकडे असेल, ते कदाचित तुझ्या मैत्रिणीकडे असेल, ते कदाचित तुझ्या टीचरकडे असेल. तर तुला जो प्रश्न पडलाय तो प्रश्न सगळ्यांना जाऊन विचार, कारण प्रत्येक जण तुला कदाचित वेगळं काहीतरी उत्तर देईल. तर हे त्या मुलाला एक्सप्लोअर करू दे, हे आई वडिलांना मी सांगेन. तुम्ही तुमचे विचारही लादू नका आणि तुमच्याकडे जर उत्तर नसेल तर त्यांना सांगा माझ्याकडे नाहीये या प्रश्नाचं, तर तू जा तुझ्या टीचरला विचार, तू जा तुझ्या मैत्रिणीला विचार.
राईट.
हे कदाचित इझी उत्तर असेल.
पण आता वी कम टू द लास्ट सेगमेंट ऑफ दिस इंटरव्ह्यू, दॅट इज कॉल्ड सन अ विवी.
बर.
सानविवी, साष्टांग नमस्कार विनंती विशेष.
ओके.
तर तुला जर आत्ता पोस्ट कार्ड दिलं आणि म्हणलं तुला हव्या त्या व्यक्तीला तू हे कार्ड लिही, तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
इट्स काइंड ऑफ अ लेटर.
येस.
मी दोन व्यक्तींना लिहीन. एक म्हणजे माझी आजी, माझी जिला आम्ही मोठी आई म्हणायचो, सुमित्रा मावशीची आणि माझ्या आईची आई, आणि दुसरं सुमित्रा मावशीला. आणि मला मी दोन व्यक्ती असं म्हणलं की आज त्या दोघी नाही आहेत, त्या दोघी गेल्या आहेत, मारल्या आहेत. आणि अशी आशा करते की ते दोघी एकाच ठिकाणी असतील म्हणून ते दोघींना पत्र मिळेल. तर त्या दोघींना मला असं म्हणायला फार आवडेल की जे काही आज मी आहे, अगदी पार फिजिकल पासून ते सायकोलॉजिकल पासून ते सोशल पासून ते सगळं सगळं त्यांची देण आहे. म्हणजे अनेकदा माझी आई असं म्हणते की मी कमी दिसते मला माझ्या मुलांमध्ये, माझी बहीण आणि माझी आई जास्त दिसतात. तर सुमित्रा मावशी आणि माझी मोठी आई या दोघींनी मला घडवलं आहे आणि त्या सगळ्यासाठी खूप 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 थँक्यू त्यांना म्हणायचं आहे. इतकं चांगले विचार, इतकं चांगलं जगणं, इतकं चांगलं प्रेम, हे सगळं जे सुमित्रा मावशीने मला दिलं आणि मोठी आईने माझ्या जे दिलं, त्या सगळ्यासाठी खूप खूप थँक्स हे त्यांना आज म्हणावं असं वाटेल, कारण आज ते दोघेही इथे नाही आहेत.
राईट. थँक यू सो मच देविका, इट वॉज अ व्हेरी ऑनेस्ट अँड अन इमोशनल इंटरव्ह्यू.
ओ माय गॉड.
हो, पण म्हणजे आय एम शुअर पीपल विल एन्जॉय इट,
आय होप.
तर आपण परत गप्पा मारूच. लुकिंग फॉरवर्ड टू नाळ आणि तुझी हिंदी फिल्म आणि खूप 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 वेब सिरीज कर ग, म्हणजे अजून लोकांपर्यंत पोहोच.
तू कर आता रिमा लवकर आणि आपण एकत्र करू.
चालेल, लवकर भेटू आणि गप्पा मारू परत.
येस. थँक्यू सो मच.
थँक्यू.
बाय.